आज छे दैनिक सुभक्ति पर्व 16 जून। तहान लेल्या अंतकरणाने देवाची सेवा करा। म्हणून आम्ही गृहवासी असलो किंवा दूर आलेलो असलो तरी त्याला संतुष्ट करण्याची आम्हाला हौस आहे। दुसरे करीन 5:9। काय होईल जर तुम्हाला असे आढळून आले की तुम्ही तुमचे संपूर्ण जीवन देवाला प्रसन्न करण्यात घालवले होते, पण त्याचवेळी तुम्ही अशा गोष्टीसुद्धा करत होता ज्या देवाच्या दृष्टीत केळसवाण्या आहेत। लूक 16:14-15। यावर कोणी आक्षेप घेऊन असे म्हणू शकतो, मला नाही वाटत की हे शक्य आहे। जो मनुष्य आयुष्यभर देवाला प्रसन्न करण्याचा प्रयत्न करीत होता तो त्या व्यक्तीचा अव्यय करणार नाही, पण असा आक्षेप घेणाऱ्या व्यक्तीने काय केले आहे ते तुम्ही पाहता का? देवाला काय प्रसन्न करेल याविषयीची त्याची खात्री देव कसा असावा या त्याच्या कल्पनेवर आधारित आहे। अगदी याच कारणास्तव आपण सर्वप्रथम पवित्र शास्त्रात प्रकट झालेले देवाचे चरित्र समजून घेतले पाहिजे। देव पर्वतावरील झरा आहे, पाण्याचे द्रोण नाही। पर्वतावरील झरा स्वतः भरणारा असतो, तो सतत ओसंडून वाहतो आणि इतरांस पाणी पुरवतो। पण पाण्याचे द्रोण एकतर पंपाने भरावे लागते किंवा बादलीने भरावे लागते। म्हणून मोठा प्रश्न हा आहे, तुम्ही झऱ्याची सेवा कशी करता आणि तुम्ही पाण्याच्या द्रोणाची सेवा कशी करता? देवाने स्वतःला जसे वास्तविकपणे प्रगट केले आहे त्या ज्ञानाला शोभेल तसे तुम्ही त्याचे गौरव कसे कराल? जर तुम्हाला पाण्याच्या द्रोणाच्या मोलाचे गौरव करायचे असेल तर तुम्ही ते परिपूर्ण आणि उपयोगी ठेवण्यासाठी कठोर परिश्रम करता। पण जर तुम्हाला एखाद्या झऱ्याच्या मोलाचे गौरव करायचे असेल तर तुम्ही ते करण्यासाठी हात टेकून आणि गुडघे टेकून आपल्या मनाचे समाधान होईपर्यंत त्यातून पिता। जोपर्यंत तुम्हाला ताजे तवाने वाटत नाही आणि परत खोऱ्यात जाऊन लोकांना हे सांगत नाही की तुम्हाला काय आढळले आहे। एक नाउमेद पापी म्हणून माझी आशा पवित्र शास्त्रातील या सत्यावर टिकलेली आहे की परमेश्वर असा परमेश्वर आहे जो मी देऊ करायच्या असलेल्या एका गोष्टीने प्रसन्न होईल, माझी तहान। म्हणूनच देवाचे सार्वभौम स्वातंत्र्य आणि त्याचे स्वतःमध्ये परिपूर्ण असणे या गोष्टी माझ्यासाठी खूप मौल्यवान आहे। ते माझ्या आशेचा आधार आहे की देव बादली ब्रिगेडच्या साधन संपत्तीने नव्हे तर जेव्हा भग्न हृदय पातकी कृपेच्या झऱ्याजवळ पिण्यासाठी खाली वागतो तेव्हा प्रसन्न होतो। आम्ही सर्व प्रकारे परमेश्वराला प्रसन्न करण्याचा प्रयत्न केला पाहिजे आज आणि सर्व काळ। पण आपले संपूर्ण जीवन देवाला कोणती गोष्ट प्रसन्न करते याविषयीच्या चुकीच्या दृष्टिकोनावर आधारित असल्याचे सिद्ध होत असेल तर आम्हास धिक्कार असो। परमेश्वर त्या लोकांवर प्रसन्न होत नाही जे त्याच्याशी गरजू पाण्याचे द्रोण म्हणून वर्तन करतात, तर एक तो त्यांच्यावर प्रसन्न होतो जे त्याच्याकडे अक्षय सर्व प्रकारे संतुष्ट करणारा झरा म्हणून त्याच्याशी वर्तन करतात। स्तोत्रसंहिता 147:11 म्हणते, जे परमेश्वराचे भय धरतात, जे त्याच्या दयेची प्रतीक्षा करतात, त्यांच्यावर तो संतुष्ट होतो।